नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज स्वातंत्र्य दिसाच्या पूर्वसांजेर राष्ट्राक संबोधित करतल्यो. भारतान 100 गिगावॅट सौर पीव्ही मॉड्यूल उत्पादन क्षमतेचो एक महत्वाचो पावडो गाठला. उत्तराखंडात मंत्रिमंडळान आदल्या अग्निविरांक सरकारी सेवेत थेट भरती करपा खातीर 10% आरक्षणाक मान्यताय दिल्या. दिल्लीतल्या भटक्या सुण्यांच्या समस्येविशी सर्वोच्च न्यायालयान हालीच दिल्ल्या आदेशाची परतून तपासणी. ह्या प्रकरणाचेर आयज जातली सुनावणी. आणि हवामान खात्यान आयज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशात उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज 79व्या स्वातंत्र्य दिसाच्या पूर्वसांजेर राष्ट्राक संबोधित करतल्यो. हे संबोधन सांजे 7 वरांचेर आकाशवाणीच्या पुराय राष्ट्रीय नेटवर्काचेर प्रसारित जातले आणि दूरदर्शनाच्या सगळ्या चॅनलांचेर हिंदीतल्यान आणि उपरांत इंग्लिशीत वितरायतले. दूरदर्शनाचेर हिंदी आणि इंग्लिश भाषेतल्यान संबोधनाचे प्रसारणा उपरांत दूरदर्शनाच्या प्रादेशिक चॅनलांनी लेगीत प्रादेशिक भाषांनी प्रसारण जातले. आकाशवाणी आपल्या प्रादेशिक नेटवर्कांचेर रातच्या 9:30 वरांचेर प्रादेशिक भाषांनी हाचे प्रसारण करतली. राष्ट्र फाल्यां आपलो 79वो स्वातंत्र्य दीस मनयता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावेल्यान ह्या सुवाळ्याचे फुडारपण करतले. प्रधानमंत्री राष्ट्रध्वज उबारतले आणि देशाक संबोधित करतले. सरकाराची 2047 मेरेन विकसित भारताची मोख साकार करपाचे दिकेन देश मुखार पावला मारता. देखून ह्या वर्साच्या सुवाळ्याचो विषय नया भारत असा. समृद्ध, सुरक्षित आणि धाडसी नव भारताच्या उदरगतीचो सेगीत उगडास करपाक आणि प्रगतीच्या मार्गाचेर आणिक मुखार सरपाची हातूंतल्यान नवी शक्त मेळटली. भारतान मॉडेल्स आणि उत्पादकांच्या मंजूर यादीत समाविष्ट आशिल्ल्या 100 गिगावॅट सौर पीव्ही मॉड्यूल उत्पादन क्षमतेचो एक महत्वाचो पावडो गाठला, जो 2014 वर्सा फकत 2.3 गिगावॅट आशिल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या यत्नांची तोखणाय करून ताका आत्मनिर्भरतायेच्या दिकेन एक मार्गदर्शक पावल अशें म्हळां. सोशल मिडियाचेर तांणी केल्ल्या पोस्टात तांणी म्हळें की उत्पादन क्षमताय आणि निवळ उर्जा लोकप्रिय करपाच्या मळार भारतान मेळिल्ल्या यशाचे हे प्रतिबिंब असा. उत्तराखंडात राज्य मंत्रिमंडळान आदल्या अग्निविरांक लष्करातल्यान परत येतकच सरकारी सेवेत थेट भरती करपा खातीर 10% आरक्षणाक मान्यताय दिल्या. काल मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले बसकेत मंत्रिमंडळान ही मंजुरी दिली. हे आरक्षण राज्य सरकाराखाला सेवांनी गट सी म्हळ्यार क गटाच्या पदाक लागू असा. मजगती मंत्रिमंडळान बेकायदेशीर धर्मांतराचेर आळाबंद हाडपा खातीर कडक तरतुदी घालून उत्तराखंड धर्म स्वातंत्र्य दुरुस्ती विधेयक 2025 लेगीत मान्यताय दिली. दिल्ली एनसीआरातल्या भटक्या सुण्यांच्या समस्येविशी सर्वोच्च न्यायालयान हालीच दिल्ल्या आदेशाची परतून तपासणी जातली. भारताच्या मुखेल न्यायाधीशान ह्याच खातीर न्यायाधीश विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन व्ही अंजारिया ह्या 3 न्यायाधीशांचे खंडपीठ तयार केला. ह्या प्रकरणाचेर आयज सुनावणी जावपाची असा. काल हाचे आदी एका वकिलान सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंडपीठांनी विरोधी निर्देश जारी केल्यात असे सांगून ह्या प्रकरणाचो उल्लेख केल्या उपरांत सीजेआय बीआर गवई हांणी सुण्यासंबंधी चालू आशिल्ल्या प्रश्नाची तपासणी करतले असे सांगिल्ले. परकीय दबाव असून लेगीत व्यापार करारात घेतिल्ल्या धाडसी निर्णयाखातीर देशभरातल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे उपकार मानल्यात.
प्रधानमंत्री जी, आपने अमेरिकी कंपनियों को कृषि एवं डेयरी सेक्टर में प्रवेश न देने का जो साहसिक निर्णय लिया है, वह हर खेत, हर खलियान और हर गौशाला में गूंज रहा है. आपने प्रवेश न देकर यह साबित कर दिया है कि भारत का किसान सिर्फ अन्नदाता नहीं बल्कि इस राष्ट्र की आत्मा है और इस आत्मा पर कभी कोई विदेशी कब्जा नहीं कर सकता.
तसेच भारतीय शेतकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मेंद्र चौधरी हांनी हे विषयी उलयताना सांगला की
किसान का दिल खुश हो गया जब देश के प्रधानमंत्री जी ने कहा कि मैं देश के किसानों, मछुआरों और जो भी इस स्थिति में शामिल जो सेक्टर हैं, पशुपालक हैं, पोल्ट्री के किसान हैं, मैं किसी भी किसान के हितों से समझौता नहीं करूंगा.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आता मुखावेलो खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज राष्ट्रपती भवनात अमृत उद्यानाच्या वर्सुकी उन्हाळी आवृत्तीचे उद्घाटन करतल्यो। अमृत उद्यान शेनवारा सावन सकाळी 10 ते सांजे 6 मेरेन 14 सप्टेंबर मेरेन लोकां खातीर उक्ते आसतले। 29 ऑगस्टाक राष्ट्रीय खेळा दीस मनोवपा खातीर एथलीट आणि खेळाड्यांक अमृत उद्यानात प्रवेश मेळटलो आणि 5 सप्टेंबराक शिक्षक दीस मनोवपा खातीर शिक्षकांक खाशेलो प्रवेश दितले। बागेच्या मार्गात बालवाटी हर्बल गार्डन, बॉन्साय गार्डन, सेंट्रल लॉन, लॉंग गार्डन आणि सर्क्युलर गार्डन हांचो आसपाव असतलो। अमृत उद्यानात प्रवेश फुकट असा आणि 17 विद्यार्थ्यांच्या पंगडांक राष्ट्रपती भवन संग्रहालयात फुकट प्रवेश मेळटलो। तसेच visit.rashtrapatibhavan.gov.in ह्या संकेतस्थळार ऑनलाईन तिकीट बुकींग करूंक शकता। अमृत उद्यान सगळ्या सोमाराक बंद असतले। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केंद्रीय घर मंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हांची काल नवी दिल्लीत भेट घेतली। गोय अनुसूचित जमाती राजकीय आरक्षण विधेयक संमत झाल्या खातीर मुखेलमंत्र्यांनी मनापासून त्यांचे उपकार मानले। म्हजे घर येवजण आणि राज्याच्या विकासा खातीर हेर साबार प्रमुख उपक्रम सुरू करपा खातीर मुखेलमंत्र्यांनी सप्टेंबरात गोय भेटेर येवपाचे आमंत्रण मंत्री शहा हांका ह्या वेळार दिले। देशाचे स्वातंत्र्य दिसाक फकत 2 दीस उरिल्ल्यान देशात नेटान तयारी सुरू असा। हे फाटभुंयेर पाकिस्ताना वांगडा आशिल्ल्या शिम वाठारांनी सुरक्षा वाढयल्या। कायदो आणि सुव्यवस्था सांभाळपा खातीर अर्धसैनिक दळ आणि कमांडो सयत हजारांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांक नेमल्यात। स्वातंत्र्य दिसानिमतान श्रीलंकेच्या कोलंबो शारात स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रान संगीत कार्यावळ घडून हाडल्या। या कार्यावळीत नामनेची गायिका कविता कृष्णमूर्ती आणि व्हायोलिन वादक एल सुब्रमण्यम वाटेकार जातले। आयच्यान फुडले 3 दीस हर घर तिरंगा अभियाना खाला दर एकल्यान आपल्या घरात तिरंगो हुबवपाचे आवाहन केला। केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी आपल्या राबित्या घरात तिरंगो हुबयलो। इतले मजगती 15 ऑगस्टाक नवी दिल्लीत जावपी स्वातंत्र्य दिसाच्या कार्यावळीत 210 पंचायत फुडारी खाशेले सोयरे म्हणून हजेर रावपाचे असात। हे विषयी आमच्या खबराकारान सांगला की
इस वर्ष के विशेष अतिथियों में बड़ी संख्या में महिला पंचायत प्रतिनिधि शामिल हैं, जिन्होंने अपनी ग्राम पंचायतों में बेहतर बुनियादी ढांचा, बेहतर सार्वजनिक सेवाएं और समावेशी सामुदायिक पहल जैसे उल्लेखनीय सुधार लाए हैं। पंचायती राज मंत्रालय ने कहा है कि इन विशेष अतिथियों ने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण और मिशन इंद्रधनुष जैसी प्रमुख सरकारी योजनाओं को मूर्त रूप देने में उल्लेखनीय सफलता प्राप्त की है।
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार हांनी घुवळी वक्तांचो दुरुपयोग देशाच्या सामाजिक रचनेचेर प्रतिकूल परिणाम करता असं सांगला। नवी दिल्लीत काल ड्रग मुक्त भारत मोहिमेक 5 वर्षा पुराय झाल्या निमतान ते उलेताले।
परिवार में कोई युवा अगर नशे की आदत का शिकार हो जाता है, पूरा वातावरण विषाक्त होने लगता है, तो ये पूरे समाज के लिए चिंता की विषय बात बन जाती है कि हमारे देश का जो युवा है वो अगर किसी गलत दिशा में आगे बढ़ गया है उसको कैसे वापस लाया जा सकता है। क्योंकि अगर युवा सही रहेगा तो घर सही रहेगा, घर सही रहेगा तो बस्ती ठीक रहेगी, बस्ती ठीक रहेगा तो गाँव ठीक रहेगा।
हरियाणाच्या तरणाट्या बॉक्सिंग ब्रिगेडान सब ज्युनियर 15 वर्सा सकयले चले आणि चलयो राष्ट्रीय सर्तीत बेस बरी ऑलराऊंड कामगिरी करून काल ग्रेटर नोयडा हांगा दोनूय विभागात एकंदर पंगड खिताब जिखलो। हरियाणाच्या बॉक्सरांनी कुशळताय, शक्त आणि सुसंगती एकठांय करून सर्व्हिसेसच्या मुखार क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचेर पावल दवरले। चल्यांच्या विभागात हरियाणान 4 भांगरा 2 रुपया आणि 6 काश्या पदकां मिळून पंगडाचो मुकुट मिळयलो, जाल्यार सर्व्हिसेसान 5 भांगरा 4 रुपया आणि 9 काश्या पदकां मिळून लागी पावल्यात। उत्तर प्रदेशान 2 भांगरा 1 रुपया आणि 2 काश्या पदकां जोडली। हवामान खात्यान आयज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उदेंत मध्य प्रदेश, विदर्भ आणि दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशात उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। हाचे वांगडाच फुडल्या 5 दिसात उत्तराखंडातूय खूप मोठो पाऊस पडपाची शक्यताय असा। पंजाब, हरियाणा, चंडीगड आणि उत्तर प्रदेशातल्या काय वाठारांनी शेनवारा मेरेन अशीच परिस्थिती उरपाची शक्यताय असा। ह्या महिन्याच्या 19 तारखेमेरेन मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडात आणि फुडल्या 2 दिसांनी बिहारात व्हडा प्रमाणात पाऊस पडू येता. मजगती दिल्ली आणि भोवतणच्या वाठारांनी आज सकाळी हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडलो. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज स्वातंत्र्य दिसाच्या पूर्वसांजेर राष्ट्राक संबोधित करतल्यो. भारतान 100 गिगावॅट सौर पीव्ही मॉड्यूल उत्पादन क्षमतेचो एक महत्वाचो पावडो गाठला. उत्तराखंड मंत्रिमंडळान आदल्या अग्निविरांक सरकारी सेवेत थेट भरती करपा खातीर 10% आरक्षणाक मान्यताय दिल्या. दिल्लीतल्या भटक्या सुण्यांच्या समस्येविशी सर्वोच्च न्यायालयान हालीच दिल्ल्या आदेशाची परतून तपासणी ह्या प्रकरणाचेर आयज सुनावणी जातली. हवामान खात्यान आयज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशात उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजेच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.